नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्णांसह 107 पदकं जिंकत भारताची ऐतिहासिक कामगिरी. काकवीवरील वस्तू आणि सेवा कर 28% तर बाजरीचं सुटं पीठ करमुक्त. राज्यात माती परीक्षणासाठी आता टपाल कार्यालयाची मदत आणि कोतवाल परीक्षा पेपरफुटी प्रकरणी जालना इथं 3 संशयित ताब्यात. आता सविस्तर बातम्या. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आजवरची सर्वाधिक विक्रमी 107 पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज भारतानं 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. एकूण 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकं जिंकत भारत या स्पर्धेच्या पदकतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. आज स्पर्धेच्या 14व्या दिवशी कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिलांच्या संघांनी सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा तसंच ओजस देवतळेनं सुवर्णपदक पटकावलं. याच प्रकारात अभिषेक वर्माने रौप्य पदक तर आदिती गोपीनाथ हिने कांस्य पदक पटकावलं. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी बॅडमिंटन दुहेरीत कोरियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. तर क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिला डाव पावसामुळे थांबला. मात्र पुरुष क्रिकेट संघाला वेगवान धावसंख्येमुळे सुवर्णपदक देण्यात आलं. महिला हॉकी संघानं जपानला हरवत कांस्य पदक जिंकलं. मल्ल दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रौप्य पदक पटकावलं. बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष तसंच महिला संघांनी रौप्य पदक पटकावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंशी 10 तारखेला संवाद साधणार आहेत. तिरंदाजी 3 सुवर्ण पदकं जिंकणारा ओजस हा नागपूरचा रहिवासी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ओजसच्या आई अर्चना देवतळे यांनी आकाशवाणीशी बोलताना या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
पूर्ण फॅमिली, पूर्ण आमचं एरियातले लोक सुद्धा खूप खुश आहे. ढोल ताशे लावून त्यांनी पूर्ण एन्जॉय केला त्याचा गोल्ड मेडल. आज सातवीपासून त्यांनी गेम शिकायला सुरुवात केली होती. पण जसं तो 10वीत आला आणि त्याचं ते गेम प्रती त्याचं ते समर्पण पाहिलं, त्याची जिद्द पाहिली, चिकाटी पाहिली, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि 12-12 तास ती प्रॅक्टिस करणं, मग तेव्हापासून ठरवलं की नाही याला आपण आता सपोर्ट करायचं. त्याला साताऱ्याला जावं लागलं आणि तिथं मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण नागपूर टू सातारा जी जर्नी होती ती फार कठीणशी झाली त्याच्यासाठी.
काकवीवरील वस्तू आणि सेवा कर 28% तर बाजरीचं सुटं पीठ करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची 52वी बैठक सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली. वर्णनात्मक माहिती असलेल्या पाकिटबंद बाजरीच्या पीठावर 5% जीएसटी आकारला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औद्योगिक वापरासाठीच्या अल्कोहोलावर 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे. जीएसटी लवादाच्या अध्यक्षांची वयोमर्यादा कार्यकाळ 67 वर्षांवरून 70 वर्ष करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली. राज्याचा कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार असून यासाठी टपाल कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे. यासाठी तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्र अद्ययावत केली जाणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. ते आज लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय बांबू टिश्यू कल्चर बांबू फर्निचर प्रक्रिया उद्योगाला भेट दिल्यानंतर बोलत होते. बांबू हे पीक मातीचे आरोग्य वाढवणारे असल्यामुळे लातूर आणि सातारा इथं प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडमध्येही केली जाणार आहे. सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेली मुदत आज संपत आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेनं नोटा बदलण्यासाठी 1 आठवड्याची मुदत वाढवून दिली होती. आतापर्यंत 87% नोटा बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेनं केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. हमासने आज पहाटेपासून इस्रायलच्या 7 शहरांवर रॉकेट हल्ले सुरू केले असून यात अनेक जण ठार झाले आहेत. 300 लोक जखमी झाले आहेत. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून इस्रायल विरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. भारतानं इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्रं आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं. याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर आपल्याला आमची बातमीपत्रं ऐकता येतील.
नांदेड जिल्हा परिषदेच्या गट क सरळ सेवा पदभरती अंतर्गत परीक्षा आजपासून नांदेड इथं सुरू झाल्या. चार परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरू असून केंद्र परिसरात 11 तारखेपर्यंत जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. जालना जिल्हा प्रशासनाकडून कोतवाल पदासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जालना शहरातल्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर लिहिण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेतलं. पोलीस निरीक्षक रामेश्वर खना यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सदर परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकानं वाळूच्या अवैध साठ्यावर छापा टाकून 500 ब्रास वाळूसह 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकानं ही कारवाई केली. यात 500 ब्रास वाळूसह 5 ट्रॅक्टर केणी, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 मोटारसायकल आणि 2 मोबाईल असा एकूण 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शौर्य जनजागरण यात्रेचं आज धाराशिव जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. उमरगा तालुक्यातील अचलबेट इथून निघालेली ही शौर्य जनजागरण यात्रा उमरगा लोहारा नळदुर्ग तुळजापूर मार्गे धाराशिव शहरात पोहोचली. टाळ आणि संबळच्या नादात निघालेल्या या यात्रेत वारकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वीज महावितरण कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज महानगर शाखेनं सप्टेंबर महिन्यात 1,37,000 रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. या प्रकरणी 8 जणांविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाठी इथले रहिवासी आहेत. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेलं 157 धावांचं लक्ष बांगलादेशनं 34 षटकं आणि 4 चेंडूत 4 गड्यांच्या मोबदल्यात साध्य केलं. दिल्लीत सध्या दक्षिण आफ्रिका इथं श्रीलंका संघात सामना सुरू आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 402 धावा झाल्या होत्या. गडचिरोली इथं एका महिला नक्षलीने आज आत्मसमर्पण केलं. रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी असं या नक्षलीचं नाव असून ती छत्तीसगड राज्यातल्या बिजापूर जिल्ह्यातील इरुपगट्टा इथली रहिवासी आहे. तिच्यावर 4 चकमकी, 1 खून आणि 1 जाळपोळीच्या गुन्ह्याची नोंद आहे. आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तिला 4.5 लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 45% भागातून मोसमी पाऊस परतला आहे. यंदा राज्यात मोसमी पाऊस उशिरा दाखल झाला. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शहरी भागात पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. भारतीय वायुसेनेचे वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांचा संदेश उद्या सकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी सकाळी आमच्या केंद्रावरचं मराठी बातमीपत्र सकाळी 7:20 प्रसारित होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्णांसह 107 पदकं जिंकत भारताची ऐतिहासिक कामगिरी. काकवीवरील वस्तू आणि सेवा कर 28% (5%) तर बाजरीचं सुटपीठ करमुक्त. राज्यात माती परीक्षणासाठी आता टपाल कार्यालयाची मदत. आणि कोतवाल परीक्षा पेपरफुटी प्रकरणी जालना इथं 3 संशयित ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.